नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. स्किन ट्रिटमेंट, लेजर ट्रिटमेंट तशेंच हेर तरेचे उपचार दिवपाक कांय जाण राज्यांत गाडे घालून बसल्यात. ह्या वेवसायिकांक वैजकीय फाटभूंय ना, तशेंच स्टिरॉयड क्रीम आनी वखदांचो उपेग केल्ल्यान ताचो भलायकेचेर परिणाम जाता. अशे वेवसाय करपी तशेंच ब्युटी पार्लरांनी अशा पद्दतीचे उपचार दिवप्यांची पळोवणी करून तांचेर कडक कारवाय करची अशी मागणी आमदार विरेश बोरकार हांणी शुन्य वराक केल्ली. हे विशीं अन्न आनी वखदां प्रशासनाक पळोवणी करपाक सांगता अशें आश्वासन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिलां.
म्हणजे हांव एफडीएचेर स्ट्रिक्टली एक्शन घेवपाक लायता. बऱ्याच बरोबर हांवें तें म्हटलां पळय न्ही, अवेरनेस इज ऑल्सो मस्ट. आमकां कळपाक जाय की विथ द प्रिस्क्रिप्शन ऑफ द डॉक्टर्स कितें घेवपाक जाय तें. आमी बी कोणूय कितें प्रिस्क्रायब करता, कोणूय कितें वचून घेता, हे लोकांनी बंद करचे. ताच्या खातीर स्पेशली जे स्किन स्पेशलिस्ट आर ते, त्या खातीर कॉस्मेटॉलॉजीच्या पर्पजा खातीर कितें वापरप हे योग्य न्ही. पण एनी हांव तुवें सांगला तें
कन्सर्न
माय एफडीए जे आसा पळय न्ही, हांकां हांव स्पेशली इन्स्ट्रक्शन दिता की हाजेर एक्ट जावं.
राज्यातल्या वट्ट 6000 किलोमीटर पायपलायनी मदली 2000 किलोमीटर पायपलायन 40 वर्सां पोरणी आसा. ही 276 किलोमीटर पोरणी पायपलायन बदलपाचे काम हातात घेतला आनी उरिल्ली पायपलायन 3 वर्सां भितर पावड्या पावड्याचेर बदलपाक हातात घेतले. सध्या 26% जनतेक 24 वरां उदकाप मेळटा अशें पिवपाचे उदक मंत्री सुभाष फळदेसाय हांणी सांगले. सभाघरात प्रश्नोत्तर वरावेळार विरोधकांनी उदका पुरवणेचो विशय नेटान लावन धरलो. ताचे प्रश्नाक जाप दितना मंत्री फळदेसाय उलयताले. वर्स 2025-26 वर्सात 378 कोटी रुपया इतली अर्थसंकल्पीय तरतूद जाल्ली, पूण तातूंतले 44% म्हळ्यार 210 कोटी खर्च जाल्यात. वेळा वेळार अर्थसंकल्पीय तरतुदीचो वापर जायना असो आरोप विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी केलो. जो मेरेन उदकाची पायाभूत सुविधा तयार जायना तो मेरेन व्हडल्या वेवसायीक प्रकल्पांक उदका जोडणी बंद दवरची अशी मागणी आलेमांव हांणी केली. हे विशीं जाप दितना मंत्री फळदेसाय हांणी सांगले की
इन द कमिंग इयर वी हॅव प्रपोज टू गेट अनदर 500 किलोमीटर्स ऑफ लाईन आउट ऑफ 2000, बट एज पर अवर बजेट अवेलेबिलिटी वी वूड टेक अप दिस वर्क फेज वाइज. आणि 500 किलोमीटर घेऊन आम्ही करपाचे असा, अँड वी हॅव फॉरवर्डेड अवर प्रपोजल फॉर रिप्लेसिंग ऑल 200 किलोमीटर्स ऑफ लाईन विच वूड कॉस्ट समथिंग अराउंड 1200 crores, but at a time if it is possible partly Goa sarkaran dile ani partly jar am central government an dile jalyar we would be able to complete this task within 1.5 years of time.
टॅक्सी वेवसायांत पारदर्शकताय हाडपा खातीर टॅक्सीकारांक डिजिटल प्लॅटफॉर्माचेर येवचेच पडटले अशें येरादारी मंत्री मॉविन गुदीन हांणी सांगले. पंचायत कर्मचाऱ्यां खातीर 7वो वेतन आयोग लागू करपाची प्रक्रिया सुरू आसा. 7वो वेतन आयोग लागू जातलो अशें पंचायत मंत्री मॉविन गुदीन हांणी सांगला. पंचायत येरादारी उद्देग खात्याच्या मागण्यांच्या चर्चेक जाप दितना तांणी ही माहिती दिली. पंचायतींनी ऑनलायन सेवा दिवपा खातीर कंत्राटी पद्दतीचेर एका अभियंत्याची नेमणूक जातली. 65 पंचायतींनी ऑनलायन सेवा दिवप सुरू जाला अशें मंत्री मॉविन गुदिनो हांणी सांगले. मुखेल सचिव डॉ व्ही कांदवेलू हांणी IOCL, HPCL आनी BPCL तेल कंपन्यांचे प्रतिनिधी आनी राज्य सरकाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बसका घेवन राज्यातल्या LPG सिलिंडर पुरवणेच्या परिस्थितीचो नियाळ घेतलो. ह्या वेळार राज्यात घरगुती उपेगा खातीर लागपी डॉमेस्टिक गॅस सिलिंडराचो साठो उपलब्ध आसा अशें मुखेल सचिव हांणी ह्या कंपन्यांच्या प्रतिनिधी कडेन नियाळ बसका घेतल्या उपरांत सांगला. मजगती घरगुती वापराचे सिलिंडर उपलब्ध आसा अशें मुखेलमंत्र्यांनी हे विशीं उलयतना स्पष्ट केला.
सिलिंडर जे आहा पळय न्ही, ते अवेलेबल आसा. ओके, फक्त आमच्या कमर्शियल सिलिंडरांचो प्रॉब्लेम सुरू आसा. वी आर इन टच विथ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तांच्यानी एक एक्झिक्युटिव्ह कमिटी काढल्या 3 सेक्रेटरींची, सगळ्यां कडल्यान रिपोर्ट घेतला. मी टॅकल करता. सगळ्या लोकांनी वचून आत्ता पॅनिक जावन लायनीक उभे रावपाची गरज ना, हो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह जातलो.
महानगरपालिकेच्या 30 प्रभागांखातीर मतदान झाला. अनु 69.07% मतदान झाले. महानगरपालिकेच्या 30 प्रभागांखातीर 69 उमेदवारांमदी लढत जाल्ली. आयज सकाळी 8 वरांचेर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर मतमेजणी सुरू जातली. गोय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळाची 10वेची परिक्षा आयज सुरू जाता. ती 9 एप्रिलाक सोपतली. परिक्षा राज्यातल्या 32 केंद्रांचेर जातली. दरेका दिसा सकाळी 9:30 वरांचेर परिक्षेक सुरवात जातली. 9868 चले आनी 10791 चलयो मेळून 20,659 विद्यार्थी परिक्षेक बसल्यात. गोवा क्रिकेट असोसिएशनान पडवरे जीसीए सभाघरात गोवा प्रिमियर डिव्हिजन लीग खातीर पावणी आयोजित केल्ली. ह्या सर्तीत पणजी जिमखाना, जिनो स्पोर्ट्स क्लब, साळगावकर क्रिकेट क्लब, मडगाव क्रिकेट क्लब, चौगुले स्पोर्ट्स क्लब आनी धेंपो क्रिकेट क्लब वांटेकार जातले. 21 मार्च ते 17 एप्रील मेरेन ही सर्त जातली. उचेल्या पावड्यार सर्त करपा खातीर आमच्या प्रतिभाशाली खेळगड्यांक ही सर्त म्हत्वाची माची थारतली, अशें जीसीए अध्यक्ष महेश देसाय हांणी म्हळां. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण राज्यात चडांत चड तापमान 33.4°C आनी उण्यात उणें तापमान 25.2°C इतलें नोंद जालां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आयज सांजे 7:20 जावन 20 मिनटांचेर. नमस्कार.